आणि विवाह। श्री भगवान शंकर म्हणा शंकर म्हणाले। त्यानंतर लक्ष्मण व श्री रामचंद्रांना विश्वामित्र म्हणाले, वत्सानो, महाराज जनकाने पालन केलेल्या मिथिला नगरीला आता आपण जाऊया। तेथील उत्कृष्ट यज्ञोत्सव पाहून मग तुम्ही अयोध्या नगरीला परत जा। असे बोलून ते रघुनाथांना घेऊन गा पार करून जाण्यास गंगेच्या तटावर आले। त्यावेळी नावाड्याने रघुनाथांना नावे चढण्यास मनाई केली। नाविक म्हणाला, हे नाथा, तुमच्या पायाला मनुष्य बनवणारे चूर्ण आहे, ही गोष्ट प्रसिद्ध आहे। नुकतेच तुम्ही एका शेळीला स्त्री बनवले आहे, मग शिव्या आणि लाकूड यात फरक तो काय आहे? म्हणून नौकेवर चढण्यापूर्वी मी तुमचे चरणकमल धुतो। अशा प्रकारे तुमचे चरणकमल धुवून मग मी तुम्हाला श्री गंगा नदीच्या पलीकडल्या तीरावर घेऊन जाईन। नाहीतर हे विभो, तुमच्या चरणधुळीच्या स्पर्शाने जर माझी ही नौका सुंदर तरुणी बनली तर माझ्या कुटुंबाला उदरनिर्वाहाचे साधन उरणार नाही। असे म्हणून नावाड्याने श्रीरामांचे चरण धुतले। मग त्याने त्यांना आनंदाने पैलत्र्याला नेले। तेथून लक्ष्मण व श्रीराम यांच्यासह श्री विश्वामित्र मिथिला नगरीला पोहोचले। प्रातःकाळी ते विदेहाच्या नगरात पोहोचल्यावर ऋषींच्यासाठी असणाऱ्या निवासस्थानी उतरले। विश्वामित्र आल्याचे ऐकून अतिशय आनंदाने जनक राजा पूजेची सामग्री घेऊन आपले पुरोहित शतानंद यांना बरोबर घेऊन तेथे आले आणि साष्टांग प्रणाम करून त्यांनी विश्वामित्रांची पूजा केली। त्यानंतर सर्व लक्षणांनी संपन्न जणू दुसऱ्या सूर्यचंद्राप्रमाणे आपल्या तेजाने सर्व दिशांना देदीप्यमान करणाऱ्या त्या दोघा रघुकुलातील कुमारांना पाहून जनकांनी विचारले, देवपुत्राप्रमाणे असणारे हे दोन नरोत्तम कुणाचे पुत्र आहेत? या प्रसंगी हे दोघे नरनारायणाप्रमाणे माझ्या मनात प्रीती उत्पन्न करीत आहेत। तेव्हा महाराज जनकांना आनंद देत मुनिश्रेष्ठ विश्वामित्र प्रसन्नतापूर्वक म्हणाले, हे दोन भाऊ राम आणि हे लक्ष्मण राजा दशरथांचे पुत्र आहेत। यज्ञाच्या रक्षणासाठी मी त्यांना त्यांच्या पित्याच्या अयोध्या नगरीतून आणले होते। येताना रस्त्यात माझ्या प्रेरणेने या अतिशय पराक्रमी रघुनाथाने एकाच बाणाने जगाला त्रास देणाऱ्या ताटकेला ठार केले। त्यानंतर माझ्या आश्रमात येऊन माझ्या यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या सुबाहू इत्यादी राक्षसांना त्याने मारून टाकले आणि मारीच्याला शेकडो योजने दूर समुद्रात फेकून दिले। नंतर गंगेच्या पावनतीरावरील महर्षी गौतमांच्या पवित्र आश्रमात जाऊन तेथे त्याने शिळारूपात असणाऱ्या गौतम पत्नीला पाहून आपल्या चरणकमळांच्या स्पर्शाने मनुष्यरूप दिले। अहल्येला पाहून रामाने तिला नमस्कार केला। त्यानंतर तिच्याकडून यथासांग पूजा स्वीकारून आता ते तुमच्या राजभवनात शंकराचे पूज्य धनुष्य पाहण्यास आले आहेत। आम्ही असे ऐकले आहे की सर्व राजे ते धनुष्य केवळ पाहून गेले आहेत, परंतु कोणीही त्यावर बाण लावू शकला नाही। म्हणून हे राजेंद्रा, महादेवांचे अतिशय उत्तम धनुष्य तुम्ही त्यांना दाखवा। ते धनुष्य पाहिल्यावर ते आपल्या माता पित्यांना भेटण्यास लवकरच अयोध्येला जाऊ इच्छितात। मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांनी असे सांगितल्यावर धर्मज्ञ जनकाने राम व लक्ष्मण पूजनीय आहेत असे जाणून त्यांची विधीपूर्वक पूजा केली। त्यानंतर राजा जनकाने आपल्या अतिशय बुद्धिमान मंत्र्यास बोलावले आणि श्री विश्वेश्वर शंकराचे धनुष्य त्वरित आणून ते रामचंद्राला दाखवण्यास सांगितले। मंत्री निघून गेल्यावर राजा जनक विश्वामित्रांना म्हणाले, ते धनुष्य सज्ज करून जर रामचंद्र त्याला दोरी लावतील तर मी रामांना माझी कन्या सीता देईन। तेव्हा स्मित करून रामाकडे पाहून विश्वामित्र म्हणाले, ठीक आहे, हे राजा, तुम्ही लागलीच ते श्रेष्ठ धनुष्य अत्यंत तेजस्वी रामांना दाखवा। ते मुनिश्रेष्ठ असे बोलत आहेत तोच अतिशय बलवानुसे 5000 धनुष्यवाहक धनुष्य घेऊन तेथे आले। त्या धनुष्याला शेकडो घंटा बांधलेल्या होत्या, तसेच हिरे इत्यादी रत्नांनी ते मढवले होते। तेव्हा त्या मंत्रीश्रेष्ठाने श्रीरामांना ते धनुष्य दाखवले। प्रसन्न चित्त असणाऱ्या श्रीरामांनी ते पाहताच कंबर कसून सहजपणे ते धनुष्य डाव्या हाताने उचलून वर धरले आणि सर्व राजे लोकांच्या देखत त्यांनी धनुष्यावर दोरी चढवली। नंतर सर्वांच्या हृदयात सार रूपाने असणाऱ्या भगवान श्रीरामाने आपल्या उजव्या हाताने ते धनुष्य थोडेसे ओढले तोच ते धनुष्य मोडून पडले आणि त्या आवाजाने दाही दिशा भरून गेल्या। दिशा उपदिशा स्वर्ग लोक मर्त्यलोक आणि रसातळ इत्यादी सर्व लोक त्या आवाजाने धुमधुमून गेले। हे पाहणाऱ्या स्वर्ग लोकातील देवांना आश्चर्य वाटले। देवाने भगवान श्री रामावर अमाप पुष्पवर्षाव केला आणि त्यांची स्तुती केली. देव नगारे वाजवू लागले आणि अप्सरांचे समूह नाचू लागले. धनुष्याचे दोन तुकडे झालेले पाहून महाराज जनकाने रघुनाथांना आलिंगन दिले. इकडे अंतपुरातील अंगणामध्ये जमलेल्या सीतेच्या माता अत्यंत आश्चर्यचकित झाल्या. त्यानंतर सर्व अलंकाराने विभूषित सुहास्यवदना सुवर्णाप्रमाणे कांती असणारी सीता आपल्या उजव्या हातात सुवर्ण वरमाला घेऊन तेथे आली. मोत्यांचे हार, कर्णफुले, रुंधुण आवाज करणारी नुपुरे, सुंदर पैठणी इत्यादी लिहिलेल्या सीतेचे सौंदर्य झळकत होते. तेव्हा स्मित करीत श्रीरामांच्या गळ्यात वरमाला घालताना तिला परम आनंद झाला. त्यावेळी सकल अलंकाराने उत्तम प्रकारे विभूषित भुवन मोहन रामचंद्राचे ते रूप गवाक्षांच्या जाळ्यातून पाहून जनक राजांच्या सर्व राण्या आनंदित झाल्या. मग सर्व शास्त्रात विशारद असणाऱ्या जनक राजाने मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांना म्हटले, हे मुनिश्रेष्ठ विश्वामित्रा, तुम्ही सत्वर महाराज दशरथांना पत्र पाठवा की आपल्या कुमारांच्या विवाहासाठी आपले पुत्र, राण्या, मंत्री यांच्यासह त्यांनी येथे या. तेव्हा ठीक आहे असे बोलून विश्वामित्राने शीघ्रगामी दूतांना दशरथाकडे पाठवले. अयोध्येला जाऊन त्या दूतांनी राजश्रेष्ठ दशरथांना श्रीरामांची मंगल कीर्ती वार्ता सांगितली. रामचंद्राने केलेल्या त्या अद्भुत कृत्याची हकीकत ऐकून महाराज दशरथ परमानंदात बुडाले. मिथिला नगरीत जाण्यासाठी दशरथाने त्वरा करण्यास मंत्र्यांना सांगितले. ते म्हणाले, हत्ती, घोडे, रथ, पायदळ सैन्य यांच्यासह सर्व लोक मिथिलापुरीला जाऊ देत. त्वरित माझा रथ आणा, उशीर करू नका, मी आजच मिथिले जाण्यास निघेन. अरुंधती पत्नीसह आणि अग्नीसह माझे गुरु मुनिश्रेष्ठ वसिष्ठ हे रामाच्या मातांना बरोबर घेऊन सर्वांच्या पुढे चालू देत. अशा प्रकारे सर्वांना कूच करावेस लावून आणि विशाल रथावर आरूढ होऊन राजर्षी दशरथ आपल्या चतुरंग सेनेसह लागलीच मिथिला नगरीकडे निघाले. रघुकुलतील कर दशरथ आले आहेत हे ऐकून महाराज जनक आनंद विभोर झाला. शतानंद नावाच्या पुरोहितासह जनक राजा दशरथांना सामोरा गेला आणि त्याने पूज्य दशरथांचा यथोचित सत्कार करून त्याची पूजा केली. त्यानंतर लक्ष्मणासहित श्रीरामाने पित्याच्या चरणांना वंदन केले. तेव्हा आनंदित झालेले दशरथ श्रीरामांना म्हणाले, अरे रामा, मोठ्या भाग्याने आज मी प्रफुल्लित कमलाप्रमाणे असणारे तुझे मुख पाहत आहे. मुनिश्रेष्ठांच्या अनुग्रहाने सर्व प्रकारे माझे कल्याण झाले आहे. असे बोलून रामांच्या मस्तकाचे अवघ्रण करून आणि पुन्हा पुन्हा त्यांना आलिंगन देऊन अत्यंत आनंदित झाले दशरथ राजा जणू ब्रह्मानंदात बुडून गेले. त्यानंतर जनकाने सर्व राजकुमार आणि राण्या यांच्यासह आनंदी दशरथांना सर्व सोयीने पूर्ण असणाऱ्या परमसुंदर महालात उतरवले. त्यानंतर एका शुभ दिवशी शुभलग्न असणाऱ्या सुमूर्तावर धर्मज्ञ जनकाने श्रीरामांना भावांसह बोलावून घेतले. त्यानंतर रत्नदळीत स्तंभ असणाऱ्या सुंदर छत, मनोहर तोरणे, मोती, फुले, फळे यांनी युक्त तसेच सर्व प्रकारच्या शोभादायक वस्तूंनी संपन्न अशा विस्तृत मंडपच घातला होता. तेथे सुवर्ण अलंकाराने भूषित असे वेगवेगळे ब्राह्मण होते. गळ्यात सोन्याचे अलंकार घातलेल्या सुवासिनी स्त्रिया तेथे आजूबाजूला वावरत होत्या. त्या विस्तीर्ण मंडपात जनकाने श्रीरामचंद्रांना एका दिव्य रत्नजडित सोन्याच्या सिंहासनावर बसवले. त्यावेळी तुतऱ्या, नगारे इत्यादी वाद्यांच्या मंगलध्वनीने तसेच नृत्य गायन याने मंडप गजबजून गेला होता. त्यानंतर वसिष्ठ ऋषी आणि विश्वामित्र यांचे क्रमशः पूजन करून शतानंद पुरोहिताने त्यांना रामचंद्रांच्या दोन्ही बाजूला बसवले. तेथे त्याने विधीपूर्वक अग्नी प्रज्वलित केला. नंतर नाना रत्नालंकाराने विभूषित आणि अतिशय सुंदर अशा सीतेला घेऊन महाराणीसह महाराज जनक कमलनयन रामाजवळ गेले आणि विधीपूर्वक त्यांचे चरण धुवून ते चरणोदक त्याने आपल्या मस्तकावर धारण केले. हे चरणोदक शिव, ब्रह्मदेव आणि इतर मुनिजन नेहमी आपल्या मस्तकावर धारण करतात. नंतर सीतेचा एक हात धरून पाणीग्रहणाच्या विधीप्रमाणे अक्षता व पाणी यासह जनकाने आनंदाने श्रीरामांना सीतेचे दान केले आणि ते म्हणाले, हे रघुश्रेष्ठा, सुवर्णालंकार मोती इत्यादीने विभूषित कमलनयना अशी माझी कन्या सीता मी तुम्हाला देत आहे, याने तुम्ही प्रसन्न व्हा. अशा प्रकारे संतुष्ट मनाने सीतेला श्री रामचंद्रांच्या करकमळी अर्पण करून ज्याप्रमाणे भगवान श्री विष्णूंच्या करकमळी लक्ष्मीला अर्पण केल्यावर क्षीरसागर हा आनंदमग्न झाला, त्याप्रमाणे जनक आनंदमग्न झाले. त्यानंतर त्याने आनंदाने आपली औरस कन्या उर्मिला लक्ष्मणाला दिली. तसेच मांडवी व श्रुतकीर्ती यातील आपल्या भावाची पहिली मुलगी भरताला आणि दुसरी शत्रुघ्नाला दिली. अशा प्रकारे शुभलक्षणाने संपन्नाने पत्नीने युक्त असे ते सर्व चारही भाऊ आपल्या तेजाने साक्षात लोकपालाप्रमाणे शोभू लागले. त्यानंतर मिथिलापती जनकाने आपली मुलगी जानकी हिच्या बाबतीत नारदाने पूर्वी जो वृत्तांत सांगितला होता तो सर्व वशिष्ठ आणि विश्वामित्र यांना सांगितला. जनक म्हणाले, एकदा यज्ञभूमीच्या शुद्धीसाठी मी जमीन नांगरीत असताना शुभलक्षण असणारी ही जंद्रवदना कन्या सीता नांगराच्या अग्रभागातून उत्पन्न झाली आहे. त्यावेळी प्रेमामुळे माझ्या मनात तिच्याविषयी माझी कन्या असा भाव उत्पन्न झाला. तेव्हा शरद ऋतूतील चंद्राप्रमाणे मुख असणाऱ्या या सीतेला मी माझ्या प्रिय पत्नीच्या स्वाधीन केले. एकदा मी जेव्हा एकांतस्थानी बसलो होतो त्यावेळी आपली महती नावाची वीणा वाजवीत आणि मुखाने सर्व व्यापक नारायणाचे गुण गात महर्षी नारद माझ्याजवळ आले. आदर सत्कार झाल्यावर प्रसन्नतेने ते बसले आणि मला म्हणाले, हे राजा, तुझ्या अभ्युदयाचे कारण असणारे हे परम गुह्यवचन ऐका. भक्तावर अनुग्रह करणाऱ्या इच्छेने देवांचे कार्य सिद्ध करण्यासाठी व रावणाचा वध करण्यासाठी परमात्मा ऋषिकेश माया मानव वेश धारण करून जन्माला आले आहेत आणि ते राम या नावाने विख्यात आहेत. ते परमेश्वर आपल्या चार अंशाने दशरथाचे पुत्र होऊन अयोध्येत राहत आहेत. तसेच परमेश्वराची योगमाया ही सुद्धा सीता या रूपाने तुमच्या घरी जन्माला आली आहे. म्हणून तुम्ही प्रयत्नपूर्वक ही सीता श्रीरामांनाच द्या, अन्य कुणालाही देऊ नका, कारण ही सीता पूर्वीपासून परमात्मा रामांची भार्या आहे. असे सांगून देवर्षी नारद आकाशमार्गाने निघून गेले. तेव्हापासून ही सीता म्हणजे भगवान विष्णूंची भार्या लक्ष्मी आहे असेच मी समजत आहे. ही शुभलक्षणा जानकी कशा प्रकारे रघुनाथांना देता येईल या विचारात मी गुंतलो असताना मी एक युक्ती लढवली. पूर्वी श्री महादेवाने त्रिपुरासुराची पुरे जाळल्यावर हे धनुष्य माझ्या आजोबांच्या घरी ठेवले होते. सीतेच्या पाणीग्रहणासाठी सर्वांचा गर्वहरण करणारे हे धनुष्यच पण म्हणून ठेवावे हवे असा विचार मी केला. हे मुनिश्रेष्ठा, तुमच्या कृपेने कमलनयन राम हे धनुष्य पाहण्यास येथे आले, यामुळे माझा मनोरथ सिद्ध झाला. हे रामा, सूर्याप्रमाणे देदीप्यमान अशा तुम्हाला सीतेबरोबर एकाच आसनावर विराजमान झालेले पाहून आज माझा जन्म सफळ झाला. हे रामा, तुमचे चरणोदक मस्तकावर धारण करूनच ब्रह्मदेव हा सृष्टीचक्राचा प्रवर्तक झाला आहे. तुमच्या चरणोदकाच्या सामर्थ्याने बलीला इंद्रपद प्राप्त झाले आणि तुमच्या चरणधुळीच्या स्पर्शाने अहल्या तत्काळच पतीच्या शापातून मुक्ती झाली. तुमच्यापेक्षा दुसरा असा कोण बरे आमचा रक्षक आहे? कालचक्र जिंकणाऱ्या योग्यांच्या समूहाने तुमच्या पादकमलांच्या परागावर अतिशय प्रेम करून संसाराचे भयसुद्धा जिंकले आहे. तसेच ज्यांच्या नामकीर्तनात तत्पर होऊन देवाने दुःख आणि शोक जिंकले आहेत अशा त्या तुमच्या चरणी मी निरंतर शरणालो आहे. अशा प्रकारे श्रीरामांची स्तुती करून 100 कोटी सुवर्णमुद्रा, 10,000 रथ, 10 लक्ष घोडे, 600 हत्ती, 1 लक्ष पायदळ सैन्य आणि 300 दासी जनक महाराजांनी महात्मा श्रीरामांना दिल्या. अनेक दिव्य वस्त्रे तसेच मोती रत्ने घालून तयार केलेले उज्ज्वल हार कन्यावत्सल जनकाने प्रेमाने सीतेला दिले. त्यानंतर वसिष्ठ इत्यादींची व्यवस्थित पूजा केल्यावर भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न तसेच दशरथ राजा यांचा यथोचित सत्कार करून जनक राजाने रघुश्रेष्ठ महाराज दशरथाला निरोप दिला. त्या प्रसंगी रुदन करणाऱ्या सीतेला आलिंगन देऊन डोळ्यात अश्रू आलेल्या माता सीतेला म्हणाल्या, मुली, सासूच्या सेवेत तत्पर होऊन तू सदा रामचंद्रांच्या मनाप्रमाणे वागून पतिव्रता धर्माचा अवलंब करून आनंदात राहा. त्यानंतर रघुकुलातील श्री रघुनाथांच्या प्रयाणाच्या वेळी तुतार्या, मृदंग, आनक इत्यादी वाद्यांचा घोष व स्वर्गात राहणाऱ्या देवतांनी वाजवलेल्या तुतार्या, मृदंग इत्यादींच्या आवाजात मिसळून वाढत गेला आणि त्या तुमूल ध्वनीमुळे सर्व प्राणी विस्मयचकित झाले. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे बालकांडे षष्ठ सर्ग समाप्त.